नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. वीज खांब्यांक बांदिल्ले ब्रॉडबँड केबल तोडपाच्या कारवाईक अंतरीम स्थगिती दिवपाक उच्च न्यायालयान न्हयकार दिल्ल्यान केबल ऑपरेटर्सां मुखार संकश्ट आनीक खर जालां. राज्य शिक्षण प्रशिक्षण संस्थेन गोंय राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या जोडपालवान शिक्षकां खातीर जिणे कुशळटाय उदरगत विशयाचेर एका दिसाच्या कार्यशाळेचें आयोजन केलां. वास्कोच्या रविंद्र भवनात 24 ते 26 फेब्रुवारी कोंकणी चित्रपट महोत्सवा खाला 3 कोंकणी चित्रपटांचे आयोजन केलां. आयज 14व्या डीडी कोसंबी विचार महोत्सवाचे उक्तवण मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी जालें. आतां पुराय खबरो. वीज खांब्यांक बांदिल्ले ब्रॉडबँड केबल तोडपाच्या कारवाईक अंतरीम स्थगिती दिवपाक उच्च न्यायालयान न्हयकार दिल्ल्यान केबल ऑपरेटर्सां मुखार संकश्ट आनीक खर जालां. ब्रॉडबँड केबल ऑपरेटर्सांनी दाखल केल्ल्या याचिकेचेर सुनावणी आतां 18 मार्चाक जातली. शुल्काची थकबाकी भरूंक नाशिल्ल्यान केबल तोडपाची कारवाय सुरू करतले अशें कार्यकारी अभियंते काशिनाथ शेट्टी हांणी स्पश्ट केलें. टॅलिव्हिजन तशेंच इंटरनेट सेवा दिवपी खातीर विजेच्या खांब्याचो वापर करतात. विजेच्या खांब्यांक केबल बांदून सेवा दितात. हाका लागून वीज खातें शुल्क घेता. फाटलीं 5 वर्सां शुल्क भरूंक नाशिल्ल्यान वीज खात्यान केबल तोडपाची कारवाय सुरू केली. हाचे आड फाटल्या म्हयन्यांत वीज खात्यान कारवाय सुरू केली तेन्ना केबल ऑपरेटर संघटनेन उच्च न्यायालयांत याचिका दाखल केली. केबल ऑपरेटर्सांनी उच्च न्यायालयांत केबल तोडपाची कारवाय फुडें धुकलपाची मागणी केली. ही मागणी उच्च न्यायालयान मान्य करपाक न्हयकार दिला. याचिकेचेर फुडली सुनावणी 18 मार्चाक जातली. वीज खात्यान केबल ऑपरेटर्सांक शुल्कासयत दंड भरपाच्यो नोटिस्यो धाडिल्ल्यो. ह्या नोटिसांक केबल ऑपरेटर्सांनी कसलोच प्रतिसाद दिवंक ना. हाका लागून वीज खातें खांब्यावेले केबल तोडपाची कारवाय सुरू करतले अशें वीज खात्याचे कार्यकारी अभियंते काशिनाथ शेट्टी हांणी सांगलां. राज्य शिक्षण प्रशिक्षण संस्थेन गोंय राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या जोडपालवान शिक्षकां खातीर जिणे कुशळटाय उदरगत विशयाचेर एका दिसाच्या कार्यशाळेचे आयोजन केलां. कला शारिरीक शिक्षण आनी समुपदेशन शिक्षकांनी या कार्यशाळेत वांटेकार जावचे अशें आवाहन SERT केलां. पंगडावस्थेत विद्यार्थ्यांच्या शारिरीक आनी मानसीक अवस्थेत जाता ते बदल मतींत घेवन तांकां गरज ते मार्गदर्शन मेळचे ह्या हेतान कार्यशाळेचें आयोजन केलां. गोवा वैजकीय महाविद्यालयाचे दोतोर ह्या कार्यशाळेत मार्गदर्शन करतले. ही कार्यशाळा सुमार 3 मार्चाक सकाळी 9:30 ते 5 वरां मेरेन पणजेच्या मिनेझीस ब्रगांझा सभाघरांत जातली. सगळ्या संबंधीत शिक्षकांनी 26 फेब्रुवारी मेरेन गुगल फॉर्मावरवी नोंदणी करची अशें SERTच्या संचालकांनी कळीत केलां. दक्षिण गोंयच्या साश्ट म्हालांतल्या कुंकळे नगरपालिकेचो वॉर्ड 10 खातीर 9 मार्चाक पोटवेंचणूक जावपाची आसा. सरकारान पोटवेंचणूक जावपी वॉर्डांतले मतदार आशिल्ले उद्देगीक कामगार, सरकारी खातीं आनी उद्देगांनी दिसवड्याचेर काम करपी, खासगी वेपारी आस्थापनांनी काम करपी आनी हेर खासगी आस्थापनांनी काम करपी सगळ्या कामगारां खातीर आयतारा 9 मार्चाक भर पगारी सुटी जाहीर केल्या. प्रसार माध्यम आनी मन रिजवण म्हळ्यार भारताची म्हत्वाची सुवात आसा. देशांतल्या भौगोलीक भागांत पसरलेल्या प्रतिभासयत आपल्या गिरेस्त सांस्कृतीक दायजावरवीं आकर्शक सामग्री तयार करता. प्रसार माध्यमां आनी मन रिजवणेच्या मळार भारत एक मुखेल देश जावपाक तयार आसा. सामग्री निर्मिती, गुंतवणूक गंतव्य आनी मेक इन इंडिया संदीचो लाभ मेळोवपा खातीर तशेंच संवसारीक पांवड्यार पावपा खातीर भारताक वन स्टॉप डॅस्टिनेशन म्हूण ह्या शिखर सभेत प्रचार करतले. संवसारीक ऑडियो विज्युअल आनी मन रिजवण शिखर परिशद म्हळ्यार व्हीओस व M&E उद्देगात चर्चा, सहकार्य आनी नवोपक्रमांक चालना दिवपा खातीर एक मुखेल माची आसा. ह्या कार्यावळीत उद्देग फुडारी, भागधारक आनी नवोपक्रमांक एकठांय हाडून संद, आव्हानां, जागतीक वेपाराक चालना दिवप आनी ह्या क्षेत्राच्या फुडाराचेर प्रभाव घालतले. वास्कोच्या रविंद्र भवनान कोंकणी चित्रपट महोत्सव खाला 3 कोंकणी चित्रपटांचे आयोजन केलां. हो महोत्सव 24 ते 26 फेब्रुवारीक जातलो. हो चित्रपट महोत्सव सगळ्यां खातीर फुकट आशिल्ल्याची रविंद्र भवनाचे अध्यक्ष जयंत जाधव हांणी म्हायती दिली. ह्यावेळी उपाध्यक्ष डॉ धर्मेंद्र प्रभुदेसाय, सदस्य शांताराम पराडकर, रवळनाथ पेडणेकर, अंकुश च्यारी, दामू कोचरेकार, सदानंद घुणसेकार, दिलीप काजळे तशेंच प्रवेश आमोणकर, रविंद्र भवनाचे अधिकारी बरेश नायक हजर आशिल्ले. ह्या महोत्सवाचे उक्तावण मुरगांवचे आमदार संकल्प आमोणकर हांच्या हस्तुकी जातलें. 24 फेब्रुवारीक सांजे वेळार 7 वरांचेर दिग्दर्शक निहाल च्यारी हांचो आदेश आनी सवंग हे दोन कोंकणी शॉर्ट फिल्म दाखयतले. ताचे पयलीं श्री गजानन गणराया आनी श्री दामोदर म्हज्या देवा ह्या दोन म्युझीक व्हिडियोचें सादरीकरण जातलें. 25 फेब्रुवारीक सांजे वेळार 7 वरांचेर काजरो हो फिल्म दाखयतले. तुमी यशाच्या पायरेर आसतना नात्यांक विसरूंक जायना. जिणेंत येसूय म्हत्वाचें आनी नाते संबंद तिगोवन दवरप म्हत्वाचें. एकामेकांक समजून घेवप, एकामेका कडेन उलोवप ह्या नात्यान म्हत्वाचें अशें मत नामनेचे प्रेरक वक्ते गौर गोपालदास हांणी व्यक्त केलां. ते नाते आनी जिणेंतले नाते संबंद ह्या विशयाचेर 14व्या डीडी कोसंबी महोत्सवांत उलयताले. आयज 14व्या डीडी कोसंबी विचार महोत्सवाचें उक्तावण मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी जालें. ह्या वेळार कला आनी संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे, कला आनी संस्कृती खात्याचे सचीव सुनील अंचिपका, संचालक सगूण वेळीप तशेंच हेर मानेस्त हजर आशिल्ले. गोंय ही विचारवंताची भूंय, ताका लागून डीडी कोसंबी विचार महोत्सव गोंयांत जावप म्हत्वाचें अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. ह्यावर मंत्री गोविंद गावडे हांणी हो महोत्सव म्हळ्यार विचारवंतांचो तशेंच सर्जनशीलतेचो म्हत्व आशिल्लो महोत्सव अशें म्हळां. ही कार्यावळ कला अकादमीच्या मास्टर दिनानाथ मंगेशकर सभाघरांत जाली. हे ह्या वेळार व्हडाकड्यान शालेय उच्च माध्यमीक तशेंच डीडी कोसंबी विचार महोत्सवाचे मोगी हजर आशिल्ले. ताण घेवं नाकात, ते तुमकां मानसीक त्रास दिता. आयुश्य देपी प्रत्येक आव्हानांक फुडाकारात. तुमचे व्हील पॉवर तुमची जीण घडयता. यशाच्या फाटल्यान धांवूं नाकात, ते कशें मेळटले ताचे खातीर काम करात. तुमची जीण तुमीच घडोवंक शकता आनी ती घडोवपाक दुसऱ्याचेर निंबून रावूं नाका, अशें मत ह्या वेळार गौर गोपालदास हांणी व्यक्त केलें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वेल्यान आयकता.
सर्जनशीलताय, नाविन्य आणि कलात्मक अभिव्यक्तीची उर्बा मनोपी आव्हानांच्या रोमांचक श्रेणींत वाटेकार जायात. दर एक आव्हान तुमच्या कुशळतायेची कस लावपी आणि तुमकां एका विशिष्ट माचयेर तुमची प्रतिभा प्रदर्शित करपाक तशेंच मुखार नोकरेच्यो संद निर्माण करपाक प्रेरित करूंक तयार केल्यात. आसात तुमी ह्या प्रवासाक तयार? ॲनिमेशन, गेमिंग, कॉमिक्स, फिल्म मेकिंग आणि बरेंच कितें अशा 27 अविश्वसनीय आव्हानांक झेलपाक आयकत रावात आकाशवाणीच्या प्रादेशिक विभागाच्यो खबरो, जातूंत तुमकां हे विशीं अदीक कळटलें. तशेंच अदीक माहिती खातीर www.wavesindia.org ह्या संकेतथळाक भेट दियात. तयार रावात, तुमचे सर्वोत्तम दियात आनी वेव्सचेर व्हड जैत मेळयात.
आकाशवाणी पणजी, आता मुखावेल्यो खबरो. अर्थसंकल्पाक आता फक्त एक म्हयनो आशिल्ल्यान खात्या वतीन अर्थसंकल्पाची तयारी नेटान सुरू आसा. आतां मेरेन 80% खात्यांच्यो बसका पुराय जाल्यात. खात्याच्या मंत्र्यांक आढावो सादर केल्या उपरांत मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत अर्थसंकल्पातल्या तरतुदींचो आढावो घेतले. खाते मुखेली कडल्यान ही माहिती मेळ्या. अधिवेशन 24 मार्च ते 26 मार्च ह्या काळात जातलें. अर्थसंकल्पाची तारीख निश्चित जरी नासली तरी 26 मार्चाक सादर जावपाची शक्यताय आसा. अर्थसंकल्पाक आतां एक म्हयनो आशिल्ल्यान खात्या वतीन आतां निमणो आढावो घेतात. अर्थ खात्या वतीन विविध खात्यांच्यो 80% बसका पुराय केल्यात. गोवा चेंबर, लघु उद्देग संघटना, TTAG, बार एन्ड रेस्टॉरंट ह्या संघटनांच्या प्रतिनिधी वांगडा आतां मुखेलमंत्री बसका घेतले. ह्यो संघटना मागण्यांचे निवेदन मुखेलमंत्र्याक सादर करतली. केंद्रीय अर्थसंकल्प फेब्रुवारीत सादर केला. केंद्रीय अर्थसंकल्प सादर जाल्या उपरांत फेब्रुवारीतूच राज्याचो अर्थसंकल्प सादर करतात. तरी न्हू खात्याच्यो येवजण्यो आनी निधीच्या तरतुदी खातीर वेळ मेळचो म्हणून अर्थसंकल्पात कळाव जालो. पर्यटन, नुस्तेमारी, कृषी हातूंतल्या केंद्रीय येवजण्यांची राज्याच्या अर्थसंकल्पात पुनरावृत्ती जावची न्हय हाची दक्षता घेतले. म्हणून 10वी आनी 6वी खातीर राष्ट्रीय शिक्षण धोरणाची कारवाय जाता. कृत्रीम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात भारत वेगान एक मजबूत वळख निर्माण करता असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. आकाशवाणीचेर मन की बात ह्या त्यांच्या म्हयन्याळे रेडिओ कार्यक्रमात तांणी म्हळें की भारतातले लोक नवीन तंत्रज्ञानाचो अवलंब करपाक आनी प्रयत्न करपाक कोणाचेच फाटी नात. हालीं जाल्यार AI कृती शिखर परिशदे खातीर पॅरिसाक गेल्ल्या वेळार भारताचे भेटी वेळार ह्या क्षेत्रांतल्या भारताच्या प्रगतीचे जगान कौतुक केले हे पळोवन म्हाका आनंद जालो अशें तांणी म्हळें. गेल्या म्हयन्यांत इस्रोच्या 100व्या रॉकेटाचे प्रक्षेपण दिशान पळयल्याचो तांणी अभिमान व्यक्त केलो. अंतराळ शास्त्रज्ञांच्या टिमींत बायलांचो सहभाग सतत वाडत आशिल्ल्याचें तांणी समाधानान नमूद केलें. अंतराळ क्षेत्रांत तरुणांच्या पसंतीक आयिल्ले बद्दल तांणी आनंद व्यक्त केलो. ह्या म्हयन्याच्या 28 तारखेक राष्ट्रीय विज्ञान दीस मनयतले. प्रधानमंत्र्यान श्रोत्यांक वैज्ञानीक म्हणून एक दीस पाळपाचे आनी संशोधन प्रयोगशाळा, तारांगण वा अवकाश केंद्राक भेट दिवपाचे आवाहन केले. प्रधानमंत्र्यांनी जाहीर केले की बायला दिसा निमतान ते एका दिसा खातीर तांची सोशल मिडिया खाती वेगवेगळ्या क्षेत्रातल्या देशातल्या कांय निवडक प्रेरणादायी बायलांक सुपूर्द करतले. 8 मार्चाक ते आपले काम आनी अणभव लोकां समोर मांडटले. जर बायलांक हाचो भाग जावंक जाय तर ते नमो ॲपार तयार केल्ल्या विशेष माचयेवरवीं सामील जावपाक शकतात आनी बायला दिसा निमतान तांचो संदेश पुराय जगाकडेन शेअर करपाची संद मेळोवपाक शकता अशें तांणी म्हळां. आतां कांय हवामाना विशीं. राज्यांत उदेंते वटेन वारें व्हांवता. राज्यांत हवामान सुकें हवामान आसा. पणजेंत सर्वाधीक तापमान कमाल तापमान 33.5 डिग्री सेल्सियस आशिल्लें तर किमान 23 डिग्री सेल्सियस आशिल्लें. आर्द्रता 46% नोंद जाल्या. मुखार तापमान 37 डिग्री कमाल आनी किमान 25 डिग्री सेल्सियस उरपाक शकता. राज्यांतल्या उत्तर गोंय आनी दक्षीण गोंय जिल्ल्यांनी फुडल्या कांय दिसांनी हवामान सुकें उरपाची शक्यताय आसा. हवामान विशयक सूचना खासा अशी कांय ना. दक्षीण गोंय जिल्ह्यात हवामान सुकें उरपाची शक्यताय आसा. सकाळी उथळ ते मध्यम धुके पडपाची शक्यताय आसा. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. वीज खांब्यांक बांदिल्ले ब्रॉडबँड केबल तोडपाच्या कारवाईक अंतरीम स्थगिती दिवपाक उच्च न्यायालयान न्हयकार दिल्ल्यान केबल ऑपरेटर्सां मुखार संकश्ट आनीक खर जालां. राज्य शिक्षण प्रशिक्षण संस्थेन गोंय राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या जोडपालवान शिक्षकां खातीर जिणे कुशळटाय उदरगत विशयाचेर एका दिसाच्या कार्यशाळेचें आयोजन केलां. वास्कोच्या रविंद्र भवनांत 24 ते 26 फेब्रुवारी कोंकणी चित्रपट महोत्सवा खाला 3 कोंकणी चित्रपटांचे आयोजन. आयज 14व्या डीडी कोसंबी विचार महोत्सवाचें उक्तावण मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं जालें. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां एक मेळटलें फाल्यां सकाळीं 7:25 मिनटांचेर. नमस्कार.